सोमवार 14 डिसेंबर 1977. दर सोमवारी सकाळी स्वामीजी नागेश्वर निवास मधल्या त्यांच्या घरी ध्यानाला जात असत. स्वामीजींनी काही साधक साधिकांना नागेश्वर निवास मध्ये दर सोमवारी त्यांच्या बरोबर ध्यानाला बोलावलं होत. सकाळी 6 ते 7:30 स्वामीजींबरोबर ध्यान होत असते. नंतर 10-12 मिनिट स्वामीजी उत्स्फूर्त काही बोलत होते. 14 डिसेंबरची सकाळ 6:15 होती. आधीच थंडीचे दिवस आणि त्यात गार वारं सुटलं होत. मी ध्यानाला जाण्याकरता निघाले होते. लोकमान्य वाचनालयासमोर मी उभी होते. एवढ्यात समोरच्या गल्लीतून स्वामीजी आणि सदाताई येताना दिसल्या. स्वामीजींनी गर्द केशरी रंगाची लुंगी परिधान केली होती. डाव्या खांद्यावर गर्द रेशमी रंगाचं उपरण होत. स्वामीजींच्या सरसरी उंच पाळण्यावर आणि गौरवर्णी तेजस्वी कांतीवर हा पेहराव अगदी उठून दिसत होता. सुहास्य प्रसन्न चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास होता आणि त्याच विश्वासाने झपाझप पावलं टाकली जात होती. स्वामीजींच्या डाव्या हाताला मातोश्री सरलाताईही त्यांच्या बरोबरीने चालत होत्या. सरलाताईंनी पांढरी शुभ्र सुतील पण काठापदराची नऊवारी साडी घेतली होती. सफेद ब्लाऊजवर केशरी रंगाचा लोकरीचा ब्लाऊज घातला होता. त्यावर उजव्या खांद्यावर आलेला सफेद पदराचा काठ शोभून दिसत होता. सरलाताईंच्या कपाळावरच हस्तशीत कुंकू त्यांच्या गोऱ्या पान निसळ चेहऱ्याच्या सात्विक भावात भरत घालत होते. सरलाताईंनी केसांचा आंबाडा घालून त्यावर शेवंतीची वेणी माळली होती. स्वामीजी सरलाताईंची जोडी लक्ष्मीनारायणासारखी मन वेधून घेत होते. स्वामीजी सरलाताई मी उभी होते तिथे आले. स्वामीजी हसून म्हणाले, सर जाऊ आता बागेश्वर. स्वामीजींचा चालण्याचा वेग आता थोडा कमी झाला होता. एवढ्यात गार गोठल्या वाऱ्याची एक झुळूक आली आणि अंग शहारलं. सरलाताई स्वामीजींना म्हणाल्या, अहो ते उपरलं मी सांगून तरी घ्या दोन्ही खांद्यावरून. एवढा गार वारा सुटलाय, छाती आणि पाठ उघडी आहे तुमची. थंडी नाही वाजत तुम्हाला? तुझ्या सर्दी खोकला झाला म्हणजे? त्यावर स्वामीजी म्हणाले, काहीही होणार नाही मला. हे शरीर व्यायामाने कमवलेलं आहे. या थंडी वाऱ्याला नाही जुमत असते. आजकालची तरुण मुलं स्वेटर शाल पांघरून येतात. त्यांना पाहिलं की मला नेहमी वाटतं की त्यांनी नियमित व्यायाम करायला हवा. जोर बैठका, सूर्यनमस्कार घालायला हवे. तरुणपणीच व्यायामाने शरीर क्रीडा करायला हवं, तरच ते पुढे दीर्घकाळपर्यंत निरोगी राहील. मी आज या वयातही सकाळी उठून व्यायाम करतो, म्हणून आजही या थंडीला मी स्वेटर न घालता तोंड देऊ शकतो. एवढ्या बागेश्वर निवास आलं. बागेश्वर निवासच्या फाटकाजवळ काही साधक मंडळी स्वामीजींची वाट पाहत उभी होती. त्यांच्याकडे पाहून स्वामीजींनी स्मितहास्य केलं आणि स्वामीजी बागेश्वर निवासच्या पायऱ्या चढू लागले. बागेश्वर निवास ही 1 मजली 4 वर्ग इमारत. इमारतीच्या दोन्ही बाजूला मोठा पॅसेज होता. स्वामीजी आता जिना चढू लागले. तोंडाने आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच स्मरण सुरू होत. स्वामी स्वामी ज्ञानोपा ज्ञानराज रामराया रघुनंदना रघुवीर रघुवीर. स्वामीजी पहिल्या मजल्यावर त्यांच्या ब्लॉक जवळ आले. काही साधिका बाहेरच स्वामीजींची वाट पाहत हात जोडून उभ्या होत्या. स्वामीजींचेही हात जोडले गेले. स्वामीजींनी नागेश्वर निवास मधल्या त्यांच्या ब्लॉक मध्ये प्रवेश केला. ते हॉल मधून बाजूच्या ध्यानाच्या खोलीत गेले. खिडकी शेजारी थोडं उंचावर स्वामीजींच ध्यानाचं आसन होत. आसनावर पांढरी शुक्र चादर पसरली होती. मागे छोटा पांढरा लोट ठेवलेला होता. उजव्या हाताला खिडकी एका डबीत खडी साखर ठेवलेली होती. स्वामीजी आसनाजवळ गेले. आपले दोन्ही हात त्यांनी त्या आसनावरून हळूवार फिरवले. मग हलकेच मस्त त्या आसनावर टेकून नमस्कार केला. नंतर आसनाकडे पाठ करून ताचा उंचावून स्वामीजी त्या आसनावर सरून बसले. स्वामीजींनी अर्ध पद्मासन घातलं होत. वर सरताना खांद्यावरचं उपकरण खाली उतरलं होत आणि त्या उपकरण्याबरोबरच खांद्यावरचं जांघही खाली आलं होत. उजव्या हाताने स्वामीजींनी जांघ नीट करून खांद्यावरून घेतलं आणि मग उपकरणही व्यवस्थित डाव्या खांद्यावर ठेवले. हे करत असताना स्वामीजींनी खाली सतरंगीवर बसलेल्या सर्व साधकांवरून एक सस्मित नजर फिरवली. मग दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन डोळे मिटून स्वामीजींनी ध्यानापूर्वीची प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि नंतर दोन्ही हात ध्यानमुद्रेत ठेवून स्वामीजी ध्यानस्थ झाले. स्वामीजींच्या डाव्या हाताला एक पलंग होता. त्यावर सफेद पलंगपूट घातलेला होता. मागे पांढरा शुभ्र लोळ होता. त्या पलंगावर माधुश्री सत्रातही ध्यानाला बसल्या होत्या आणि समोर तीनही खोल्यांमध्ये सतरंगी व साधक साधिका ध्यानमग्न झाले होते. बरोबर 1:30 वाजता सरलाताईंनी स्वामीजींना ध्यानात घेतलं. सर्व साधकांच्या कानावर अस्पष्ट शब्द आले. स्वामीजी स्वामीजी ज्ञानोपा ज्ञानोपा. स्वामीजींचे दोन्ही हात जोडले गेले आणि ते सहजच नतमस्तक झाले. नंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवीत स्वामीजींनी हळूहळू डोळे उघडले. प्रसन्न चेहऱ्याने सुधाक्य वदनाने स्वामीजींनी चौफेर एक नजर फिरवली. आता सर्व साधकही ध्यानातून उठले होते आणि सद्गुरु दर्शनाने हर्षभरित झाले होते. स्वामीजींनी उजव्या हाताला खिडकीत असलेल्या रवीतून दोन चार खडी साखरीचे खडे काढून तोंडात टाकले आणि ते सरळतच ज्ञानेश्वरी उघडले. ज्ञानेश्वरीतील सद्गुरु नमनाच्या ओव्या काढून त्यांनी वाचायला दिल्या. पुन्हा एक वार सर्वत्र नजर फिरवली. आता सद्गुरु नमनाच्या ओव्या ऐकताना स्वामीजींचा चेहरा प्रफुल्लित झाला होता. वाचन झालं. ज्ञानेश्वरी जागेवर ठेवली. आता स्वामीजी उत्स्फूर्त बोलू लागले. ज्ञानेश्वरीतील सद्गुरु नमनाच्या ओव्यांमधून ज्ञानोबांचं त्यांच्या सद्गुरूंबद्दलचे भाव प्रेम आदर अगदी उत्कटतेने प्रकट होतात. ज्ञानोबांचे सद्गुरु निवृत्तीनाथ हे त्यांचे वडील बंधूही होते. पण सद्गुरु शिष्यांचं नातं मोठं विलक्षण होतं. सद्गुरु शिष्यांसाठी सर्व काही करतात. तन मन धनाने शिकवतात. आपल्या शिष्यांना प्राणापलीकडे सांभाळतात. त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या साधनेतील प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. सद्गुरु शिष्यांवर पुत्रवत प्रेम करतात. मग शिष्यांनाही सद्गुरूंबद्दल प्रेम वाटतं. स्वामी स्वरूपानंदांची शारीरिक स्थिती अत्यंत अशक्त आणि नाजूक होती. त्यांना शेवटी शेवटी पोहण्यासही त्रास नव्हतं. पण मी पावसा जाण्यापूर्वी काही दिवस स्वामीजी मुळीच बोलत नव्हते. त्यांची शक्ती राखून ठेवत नव्हते आणि मी तिथे गेल्यावर ते माझ्याशी जास्तीत जास्त शक्य असेल तेवढं बोलत होते. ते अगदी हळूवार आवाजात आणि अत्यंत मृदू शब्दात बोलत होते. त्यांना काही गोष्टी मला सांगायच्या असायच्या. काही बाबतीत ते मला मार्गदर्शन करते. अत्यंत प्रेमाने आणि आपलेपणाने ते मला सारं सांगत. स्वामीजींचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांना त्यांची अपूर्ण राहिलेली आध्यात्मिक स्वप्न माझ्याकडून पूर्ण करून घ्यायची होती. त्यांच्या शारीरिक अस्वास्थ्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी करता आल्या नाही. त्या त्यांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतल्या. आज माझ्याकडून हे जे काही आध्यात्मिक कार्य होत आहे ते सर्व स्वामीजी त्यांच्या शक्तीने माझ्याकडून करून घेत आहे. माझी स्वतःची ही शक्ती नाही. मी हे सारं कधीच करू शकलो नसतो. मी फक्त एक कळसूत्री पाहुलं आहे. खरे करते करवी ते स्वामीजी झाले. उद्या 15 डिसेंबर स्वामी स्वरूपानंदांचा जन्मदिवस. त्यांचं सारं जीवनच विलक्षण आहे. त्यांच्याजवळ गेला त्यांच्या कुटुंबातील नात्याच आपलं असं कुणीच नव्हतं, म्हणजे माणूस बळ नाही, पैसा नाही, म्हणजे आर्थिक बळ नाही, आजारामुळे शरीर अशक्त झाले त्यामुळे शारीरिक बळाची जमेची अशी कोणतीच बाजू नाही, सगळी परिस्थिती विपरीत होती. 40 वर्षे स्वामीजी एका खोलीत राहून साधना करीत होते हे वाटतं तितकं सोपं नाही. खर तर स्वामीजींनी त्यांच्या चरित्राने एक आदर्शच घालून दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कठोर परिश्रमाने आणि जिद्दीच्या प्रयत्नांनी माणूस आपलं ध्येय कसं प्राप्त करून घेऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामीजींचं चरित्र. स्वामीजी क्षणभर थांबले आणि मग पुन्हा बोलू लागले. आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे, मुख्य म्हणजे धडधाकड निरोगी सशक्त शरीर दिलेलं आहे. आपल्याला अन्न शिजवून वाढायला, आपली काळजी घ्यायला आपले आई वडील, बायको, मुलं, बहीण भाऊ अशी आपली माणसं आहेत. आपण 4 पैसे जवळ बाळगून आहोत. आपण नोकरी धंदा करून अर्थार्जन करतो. आजूबाजूची सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे. मग आता आपण तडक साधनेला चालायला हवं. स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रावरून प्रेरणा घेऊन तरी आपण आपल्या नरजन्माचं सार्थक करायला हवं हे त्यांचं खरंच मरण ठरेल. एवढ्यात स्वामीजींचं लक्ष घड्याळाकडे गेलं. स्वामीजी पुढे म्हणाले, आपल्या सर्वांकडून उत्तम साधना हवो आणि आपलं जीवन सार्थकी लागो. ही स्वामीच्या काही प्रार्थना आणखीन काय. क्षणभर थांबून सर्व साधकांमधून एक हसरी दृष्टी टाकत स्वामीजी म्हणाले, मंडळी ते घड्याळ पाहिलंच का किती वाजले? आज ऑफिसला जायचंय की नाही? ज्यांना घाई असेल त्यांनी पहिला नमस्कार आलाया. मग एक साधक स्वामीजींना नमस्कार करू लागला. स्वामीजी प्रत्येकाच्या डोक्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात घेत होते. मध्ये एखाद्याच्या पाठीत प्रेमाने झपाटाच घालत होते आणि हसत होते. सर्वांना खडीसाखरेचा प्रसाद देत होते. मध्ये एखाद्याची विचारपूस करीत होते. सर्वांचे नमस्कार झाले. शेवटी सरलाताई आणि त्यांनी स्वामीजींच्या पावलांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवी स्वामीजी म्हणाले, ज्यांच्यामुळे आमचा परमार्थ सरलाताई नसत्या तर मी काही करू शकलो नसतो. त्यावर सरलाताई म्हणाल्या, असं काही नाही, माझ्या जागी दुसरे कोणी असतील तरी तिने हेच केलं असतं. स्वामीजी म्हणाले, असं नाही काही, एखाद्या पत्नीने पतीला नाही साथ दिली तर काय करणार? त्याच्या कार्यावर त्याचा परिणाम होणारच ना. तू मला सर्वच बाबतीत पूर्णपणे साथ दिली, प्रत्येक वेळी माझ्या बरोबर राहिली, तू माझी शक्ती आहे. असं म्हणत स्वामीजींनी अर्ध पद्मासनातून पाय मोकळे केले. दोन्ही हात आसनावर पायांच्या दोन्ही बाजूंना टेकले आणि हलके उडी मारून स्वामीजी आसनावरून खाली उतरले. मग आसनाकडे तोंड करून त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी आसन व्यवस्थित केलं. आसनावर मस्तक टेकून नमस्कार केला. मग डाव्या खांद्यावरचं घसरलेलं उपरणं आणि जाणव पुन्हा व्यवस्थित खांद्यावर ठेवलं आणि दोन्ही हात जोडून सर्व साधकांचे नमस्कार सुहास्य वदनाने स्वीकारले. सर्व साधकांवरून एक कटाक्ष टाकला आणि स्वामीजी तिथून निघाले. नागेश्वर निवासच्या फाटाजवळ स्वामीजी आले. त्यांच्या मागून सर्व साधकही तिथे आले. फाटातून बाहेर पडत स्वामीजींनी सर्वांचा निरोप घेतला आणि म्हणाले, चला मंडळी, आता स्वामीजी माया अपार्टमेंटला दिशेने चालू लागले. रस्त्यात स्वामीजींबरोबर मकरंदनाथ आणि काही साधक असे बोलत चालले. मागून सरलाताई आणि त्यांच्या बरोबर काही साधिका बोलत चालल्या होत्या. स्वामीजींनी रस्त्यात मागे वळून सांगितलं. त्यांच्या मागे आता साधकांचा ताफाच होता. स्वामीजी जो हॉस्पिटलच्या गल्लीतून वेल्हाळवाड्याच्या फाटकाजवळ आले. स्वामीजींनी एकदम पिछेमूड केलं आणि सर्व साधकांवरून एक नजर टाकली. स्वामीजी एका साधकाला म्हणाले, अरे तुझं घर तर त्या बाजूला आहे आणि तू इथे कसा काय आलास? तो साधक त्या बाजूला आहे आणि तू उलट इथे कशी काय आली? ती साधिका सासरच म्हणाली, नाही मी माझी गाडी या गल्लीत लावली आहे म्हणून मी इथे आले. त्यावर असून स्वामीजी म्हणाले, मला वाटत आता हळूहळू धागेच्या निवासमध्ये ध्यानाला येणारी सर्वच मंडळी इथेच आपली खटपटी लावणार आणि इथूनच चालत धागेच्या निवासात येणार. म्हणजे नंतर खटपटी घ्यायच्या निमित्ताने सर्वांना इथपर्यंत यावंच लागेल, नाही का? असं म्हणून स्वामीजी सर्वांकडे पाहून म्हणू लागले. आपली चाल स्वामीजींनी बरोबर ओळखली हे मनोमन समजून सर्व साधकही एकमेकांकडे पाहून हसू लागले. स्वामीजींनी सर्वांकडे पाहून दोन्ही हात उचलून आशीर्वाद दिला आणि वेल्हारवाड्यात वळून चालू लागले. 8-10 पावलं पुढे गेल्यावर स्वामीजी दिसेना झाले. आता फाटकाजवळच्या साधकांमध्ये गडबड सुरू झाली. स्कूटरवर बसून प्रत्येक जण आपापल्या दिशेने लगबगीने जाऊ लागला. सद्गुरूंच्या सहवासाचे हे आनंदाचे क्षण हृदयात साठवून आठवड्याची सुरुवात